होशे अध्याय 9. हे इस्रायला, इतर लोकांसारखा आनंद करू नको, कारण तू आपल्या देवाला सोडून अविश्वासू झाला आहेस. तुला प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराचे वेतन आवडते, पण खळे आणि द्राक्षकुंडे त्यांना खाऊ घालणार नाही. नवा द्राक्षरस त्यांना निराश करेल. ते परमेश्वराच्या देशात राहणार नाहीत. त्याशिवाय इफ्राईम मिस्रात परत जाईल आणि एके दिवशी ते अशुरास अमंगळ पदार्थ खातील. ते परमेश्वरास द्राक्षरसाचे प्यारपणे देणार नाही व ते त्यास प्रसन्न करू शकणार नाहीत. त्यांचे बलिदान त्यांच्यासाठी शोकाची भाकर होईल. जे ते खातील ते अशुद्ध होतील, कारण त्यांचे भोजन त्यांच्या पुरतेच असेल. ते परमेश्वराच्या मंदिरात आणता येणार नाही. परमेश्वराच्या सणाच्या दिवशी, नेमलेल्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही देवासाठी काय कराल? कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर मिसर त्यांना एकत्र करील आणि मोव त्यांना मुठमाती देईल. वन्य झाडे त्यांचे सोने रुपे मिळवतील आणि त्यांचे डेरे काट्याने भरून जातील. शासन करण्याचे दिवस येत आहेत, प्रतिफळाचे दिवस येत आहेत. इस्रायल हे जाणणार. तुझ्या महापातकांमुळे, वैरभावामुळे आता संदिष्टा मूर्ख बनला आहे. संदिष्टा जो माझ्या देवासोबत आहे, तो इफ्रायमाचा रखवालदार आहे, पण तो आपल्या सर्व मार्गात पारद्यांचा पाश आहे आणि त्यामध्ये देवाच्या घराविषयी वैरभाव भरलेला आहे. गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखे त्यांनी अतिभ्रष्टाचार केला आहे. देव त्यांच्या अधर्माची आठवण करून त्यांना त्यांच्या पापासाठी शासन करणार आहे. परमेश्वर म्हणतो, मला इस्रायल जेव्हा आढळला तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता. अंजिराच्या हंगामातल्या फरदम फळासारखा तुमचे पूर्वज मला आढळले, पण ते बाल पोराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले. ते त्यांच्या मूर्तीसारखे घृणास्पद झाले. इफ्रायमाचे गौरव पक्षासारखे उडून जाईल. तेथे जन्म गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही. जरी त्यांच्या मुलांचे पालनपोषण होऊन ती मोठी झाली, तरी मी ते हिरावून घेणार. यासाठी की त्यामध्ये कोणी राहू नये, मी त्यांच्यापासून वळून जाईल तेव्हा त्यांच्यावर हाय हाय. मी इफ्रायमास पाहिले तेव्हा तो मला सुरासारखा कुरणात लावलेल्या रोपट्यासारखा दिसला, पण तरी तो आपल्या मुलास बली देणाऱ्या मनुष्यासारखा होऊन जाईल. त्यास दे, परमेश्वर त्यास काय देशील? त्यांना गर्भपात करणारी गर्भशाय व सुकलेले स्तन त्यांना दे, कारण त्यांची सर्व अधमता गिलगालात आहे. तिथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. त्यांच्या पापकृत्यांमुळे मी माझ्या घरातून त्यांना हकलणार, त्यांच्यावर प्रेम करणार नाही, कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत. इफ्रायम रोगी आहे, त्यांचे मूळ सुकून गेले आहे, त्यास फळ येणार नाही. त्यांना जरी मुले झाली तरी मी त्यांची प्रिय मुले मारून टाकीन. माझा देव त्यांना नाकारेल, कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही. ते देशोदेशी भटकणारे होतील.